ओम शांति। वाणीचे महत्व। परमेश्वराने सर्वात मोठी शक्ती मानवाला प्रदान केली आहे, ती म्हणजे वाणी। आपले दोन गोड शब्द कुणाच्याही जीवनाला परिवर्तन करू शकतात आणि आपले दोन कटु शब्द कुणालाही हृदयाला छेदू शकतात। म्हणून परमेश्वराने सांगितले आहे की आपले मुखाचा जो आकार आहे तो एक धनुष्य बाणाप्रमाणे आहे। जसं धनुष्य बाणामधनं एकदा का तीर निघाल्यानंतर बाण निघाल्यानंतर तो परत त्याच्यात वापस येऊ शकत नाही, त्याचप्रमाणे आपल्या मुखातनं निघालेले शब्द हे परत वापस घेऊ शकत नाही। म्हणून परमेश्वराने आपल्याला हे जे मुख दिलं आहे ह्या मुखाद्वारे आपल्याला खूप विचार करून बोललं पाहिजे। आपल्या मुखामध्ये परमेश्वराने आपल्याला 32 दात दिले आहे आणि एकच जीभ दिली आहे, ती कशासाठी बरे? ईश्वर सांगतात की तुम्ही 32 वेळेला विचार करा आणि एक वेळेला बोला। परंतु आपण नेमकं उलट करत असतो। ज्या वेळेला आपल्याला क्रोध येतो, ज्या वेळेला आपल्याला राग येतो, ज्या वेळेला आपल्या मनामध्ये चिडचिडा आपला स्वभाव होतो, त्यावेळेला आपण क्रोधामध्ये वाटेल ते बोलतो आणि नंतर मग विचार करतो की मी बोलले नसते तर बरं झालं असतं, मी असं नसतं केलं तर बरं झालं असतं। परंतु जो ज्ञानवान व्यक्ती आहे तो विचार करतो आणि नंतर बोलतो, आणि जो अज्ञानी असतो तो विचार न करता बोलतो, आधी बोलून घेतो आणि नंतर विचार करतो। म्हणून ईश्वर सांगतात की महान ज्ञानी बनायचं असेल तर नेहमी तोला आणि नंतर मग बोला। तोलल्याशिवाय बोलणं हे चुकीचं आहे। बघा, आजपर्यंत जे मोठ्यातलं मोठं महाभारत घडलं ते कशामुळे घडलं बरं? इतकं महाभारताचं महान युद्ध झालं, इतक्या लाखो लोकांचे मृत्यू, त्यांचे घर ओसाड झाली, याचं कारण त्यांची एक द्रौपदीचा बोल। ज्या वेळेला द्रौपदीने एकच शब्द बोलला दुर्योधनाला की हे आंधळ्याचा मुला तू आंधळा आहे, त्यावेळेला ते जे शब्द आहे ते शब्द त्याला एका तीरपेक्षाही भयंकर दुःख देऊन त्याच्या हृदयाला छेदून गेले आणि त्याचा मोबदला म्हणून त्याने महाभारत युद्ध पुकारलं गेलं। त्याची त्याला बदला घेण्याची इतकी काही वृत्ती त्याच्यामध्ये निर्माण झाली की ज्यामुळे महाविनाश ओढावला गेला। म्हणजे बघा, आपल्या बोलाचं किती महत्व आहे, आपले बोल जे आहे ते किती महान आहे। आपल्या बोलांचा साऱ्या विश्वावरती परिणाम होत असतो। म्हणून परमेश्वराने जे आपल्याला मुख दिलं आहे हे मुख एक महान ते महान ब्रह्मांडाचा आकार आहे। म्हणून शास्त्रामध्ये सांगतात की श्रीकृष्णाने ज्या वेळेला बघितलं आईने की त्याने माती खाल्ली आहे आणि माती खाल्ली म्हणून आईने त्याला सांगितलं की बेटा तू तोंड उघड, तेव्हा जेव्हा त्याने आ केली आणि तोंड उघडलं तेव्हा त्याच्या मुखामध्ये त्या आईला पूर्ण ब्रह्मांड दिसलं. याचा भावार्थ असा आहे की आपल्या मुखामध्ये ब्रह्मांड आहे, आपल्या मुखामध्ये इतकी शक्ती आहे की ते जे बोल आहे ते बोल ह्या विश्वामध्ये ब्रह्मांडामध्ये पसरले जातात. म्हणून आपल्या बोलाचे महत्त्व आहे. आपण विचार करून बोललं पाहिजे. आपण जर कुणाला वाईट शब्द बोलला तर ती समोरची व्यक्ती बोलते की मी मरेल ना तरी सुद्धा तुझे शब्द विसरणार नाही, इतके मला तू वाईट शब्द बोलले आहे की मी मेली तरी हे विसरणार नाही. म्हणजे बघा ते बोल किती मोठे किती घाव आहेत ते कधीही बुजू शकत नाही. म्हणून आपल्याला सर्वांना प्रेमाचे बोल बोलले पाहिजे, सद्भावनेचे बोल बोलले पाहिजे. आणि रात्री झोपताना आपण विचार केला पाहिजे की मी आज दिवसभरामध्ये जे काही बोल बोलले ते मी चांगले बोल बोलले, कुणाला दुःख होईल असं तर मी काही बोलले नाही ना, कुणाला त्रास माझ्यामुळे होईल असं तर मी काही बोलले नाही ना, सर्वांना माझ्या बोलामुळे सुख प्राप्त झालं पाहिजे, सर्वांना माझ्या बोलमुळे आनंद प्राप्त झाला पाहिजे, उमंग उत्साह मिळाला पाहिजे, असे माझ्या जीवनामधले बोल असणं अति आवश्यक आहे. म्हणून परमेश्वर आपल्याला सांगतात की तुम्ही चांगले बोल बोला, चांगले विचार करा, चांगले कर्म करा, तेच तुमच्या कामामध्ये येतील. तर मग आज आपल्या बोल जे आहे वाणी आहे. म्हणून बघा आपण ज्या वेळेला रेडिओमध्ये बातम्या ऐकतो त्यावेळेला काय म्हणतात मध्ये मध्ये की ह्या बातम्या आकाशवाणीवरून देत आहे. आपल्या शरीरात 5 तत्व सामावलेले आहेत. आपलं शरीर 5 तत्वांनी बनलेलं आहे, आकाश अग्नी वायू पृथ्वी आणि जल. हे 5 तत्वाने आपलं शरीर बनलेलं आहे. आपल्या शरीरामध्ये वायू म्हणजे आपण नाकाद्वारे श्वासोश्वास घेत असतो. जल हे आपल्या शरीरामध्ये 3 हिस्सा जल आहे. त्यानंतर पृथ्वी म्हणजे हे शरीर जे आहे हड्डी मांसाचा पुतला आहे ते पृथ्वी आहे. अग्नी म्हणजे आपले शरीरामध्ये जठर अग्नी आहे. आणि आकाश तत्व याचा अर्थ आहे की आपल्या मुखामध्ये जर आपण हात घातला किंवा नळी घातली तर ती पोकळी किती किती लांब आणि किती 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 लांब मैलापर्यंत लांब आहे याची काही गणना आज शास्त्रज्ञांना सुद्धा झालेली नाही. म्हणून याला पोलार किंवा आकाश तत्व असं म्हणतात. म्हणून रेडिओ मध्ये म्हटलं जातं की ह्या बातम्या आकाशवाणीवरून देत आहे. आकाशवाणी हे आपला मुख जे आहे हे आकाशाप्रमाणे आहे, ब्रह्मांडाप्रमाणे आहे. म्हणून ह्या मुखाद्वारे आपण श्रेष्ठ बोल बोलले पाहिजे. जे देवी देवता असतात त्यांचे बोल किती महान असतात. म्हणून बघा श्री विष्णू जे आहेत त्यांच्या बोल किती महान आहेत. म्हणून त्यांच्या मुखाचं वर्णन काय कशाप्रमाणे केलं जातं, कमल मुख. ह्या महिमेने त्यांचं महिमा केली जाते. त्यांच्या प्रत्येक अवयवांची महिमा कमळाच्या फुलाप्रमाणे केली जाते. कमळ फुल चिखलामध्ये असते, पण ह्या चिखलामध्ये राहून सुद्धा ते न्यार आणि प्यार असत. त्याचप्रमाणे आपण सुद्धा ह्या जगामध्ये राहत असताना सुद्धा न्यार आणि प्रभूच ईश्वराच प्रिय बनलं पाहिजे. त्याच्यासाठी देवी देवतांच्या प्रत्येक अवयवांची कमळ फुलाप्रमाणे महिमा केली जाते. कमल नयन हस्त कमल कमलासन आसन सुद्धा बघा देवतांचं. विष्णूचं आसन काय आहे? कमळाचं आहे. म्हणून आपली वाणी जी आहे ती वाणी फार शांत शीतल आणि सर्वांना सुख देण्याची असली पाहिजे. जेव्हा आपण चांगले बोल बोलतो त्यावेळेला ते सर्वांना सुख देत असतात. म्हणून बघा आपल्या बोलमुळे आपली ओळख आपण करून देत असतो. जो खालच्या वर्गातला व्यक्ती आहे ज्याच्या मनामध्ये वाईट विचार आहे त्याची वाणीद्वारे आपल्याला कळून येतं की याच्या मनामध्ये काय विचार आहे. त्याची वाणी जर श्रेष्ठ आहे, त्याची वाणी महान आहे, तर त्याच्या मनातले विचार आपल्याला कळतात. तसं बघा एकदा एक राजा प्रधान आणि शिपाई तिघ सुद्धा शिकारीला गेले होते आणि शिकारीला गेलेले असताना तिघ जण शिकार करत होते आणि करता करता संध्याकाळ होऊन जाते. संध्याकाळ झाल्यानंतर तिघ चुकतात, तिघांची ही वाट चुकते. तिघ एकमेकांना शोधतात पण शोधल्याने भेटत नाहीत. शेवटी संध्याकाळच्या वेळेला तिघही आपल्या 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 घरी जायला निघतात. परंतु जाताना एकच रस्ता असतो आणि त्या रस्त्यावरती एका माणसाची झोपडी असते. तो प्रथम शिकारपुरी करून शिपाई घरी चाललेला असतो. तेव्हा तो त्या माणसाला बाहेर अंगणात तो बसलेला असतो मनुष्य, त्याला विचारतो, अरे ह्या रस्त्याने कोणी गेलाय का रे हे माणसा? तेव्हा तो नम्र चित्ताने बोलतो की नाही, ह्या रस्त्याने शिपाई कोणीच गेलेलं नाही. तो पुढे निघून जातो. थोड्या वेळाने त्याच रस्त्याने प्रधान जातो. प्रधान म्हणतो, तो बघतो की या माणसाला डोळे नाहीये. तेव्हा तो बोलतो की अरे आंधळ्या, ह्या रस्त्याने कोणी गेलाय का? तेव्हा तोही ओळखतो, म्हणतो की नाही प्रधान, ह्या रस्त्याने कोणी गेलं नाही, एक शिपाई गेला आहे. तेव्हा थोड्या वेळाने त्याच रस्त्याने राजा जातो. तेव्हा तो राजा म्हणतो, सुरदासजी ऋषी महाराजजी, ह्या रस्त्याने कोणी गेलं आहे का? तुम्हाला कोणी वाटलंय का जाताना? तेव्हा राजा तो बोलतो की राजा, ह्या रस्त्याने शिपाई पण गेला आहे, प्रधान पण गेला आहे आणि महाराजा तू चालला आहेस आता. तेव्हा राजाच्या मनामध्ये विचार येतो की हा तर एक आंधळा आहे, याला डोळे नाही, मग याने कसं ओळखलं की आता शिपाई गेला, प्रधान गेला आणि मी राजा आहे? तो विचारतो त्याला की तू कसं बघितलं? तेव्हा तो बोलतो की बघा महाराज, ज्या वेळेला शिपाई गेला तेव्हा त्याच्या बोलण्यामध्ये इतका काही अभिमान अहंकार होता आणि त्याने मला खूप रागावून दरडावून बोलला, अरे इथून कोणी गेलाय का? तर ह्या भाषेवरनं मी ओळखलं की हा असो नसो तो कोण असणार? शिपाईच असणार. त्यानंतर प्रधान जो होता त्याच्यामध्ये पण अहंकार असतो, म्हणून त्याने मला विचारलं की हे आंधळ्या, ह्या रस्त्याने कोणी गेलं का? आणि राजा हा प्रजेचा मायबाप असतो, दयाळू कृपाळू असतो, तो नम्र असतो, त्याच्या वाणीमध्ये माधुरी असत, आणि म्हणून तू मला बोलला, सुरदास ऋषीजी ह्या रस्त्याने कोणी गेलंय का? तर ह्यावरून मी ओळखलं की हा माझा राजाच असला पाहिजे. म्हणजे बघा, सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की आपण आपल्या वाणीने आपली प्रचिती घडवून देत असतो. आपली जशी वाणी असणार तशाच प्रमाणे आपली ओळख असते. म्हणून या जगामध्ये आपण नेहमी आपली वाणी प्रेमाची, शांतीची, शक्तीची, स्नेहाची वाणी असली पाहिजे. आणि जिथे गोड वाणी आहे, ज्याच्या मुखामध्ये साखर आहे, ती व्यक्ती सर्वांना प्रिय आहे. म्हणून जीवनामध्ये काही करू शकला नाहीत तरी कमीत कमी दोन फॅक्टऱ्या उघडून टाका. त्या दोन फॅक्टऱ्या कुठल्या? सदैव आपल्या डोक्यामध्ये, बुद्धीमध्ये आईसची फॅक्टरी, बर्फाची फॅक्टरी उघडून टाका, आणि आपल्या मुखामध्ये शुगर फॅक्टरी, साखरेची फॅक्टरी सुरू करा. मग बघा, आपल्या ह्या दोन्ही फॅक्टऱ्या जर चालू केल्या तर तुम्ही किती धनवान व्हाल. दिमाग नेहमी, डोकं नेहमी शांत, डोक्यावर बर्फ ठेवा, अर्थात डोकं थंड ठेवा. कधीही जीवनामध्ये गरम व्हायचं नाही, आणि मुखामध्ये, जिभेवर साखरेची फॅक्टरी म्हणजे सदैव साखर ठेवा. तर कधीही आपण जीवनामध्ये अपयशी बनणार नाही. आपण सर्वांचं मन जिंकू शकतो, सर्वांशी प्रेमाने राहू शकतो, सर्वांशी आनंदाने राहू शकतो. असं जीवन घडविण्यासाठीच तर परमात्मा ह्या सृष्टीवर आले आहे. ईश्वराचं नामस्मरण हे आपल्या जीवनामध्ये अति आवश्यक आहे. ईश्वराची आठवणीनेच आपल्या वाणीमध्ये माधुर्य येतं, आपल्या वाणीला धार येते, आणि वाणी ही सर्वांना महान बनवू शकते. तर आपण सर्वजण आजपासून मनामध्ये दृढ निश्चय करूया, आणि मनामध्ये प्रतिज्ञा करूया ईश्वराला की परमेश्वरा, मी कधीही ह्या मुखाद्वारे वाईट अपशब्द बोलणार नाही, ह्या मुखाद्वारे मी कधीही शिवी देणार नाही, ह्या मुखाद्वारे कुणाचीही वाईट टिंगल मस्ती करणार नाही, ह्या मुखाद्वारे मी कधी कुणाची निंदा करणार नाही, ह्या मुखाद्वारे मी ईश्वराचं गुणगान करेल, ह्या मुखाद्वारे सर्वांशी मी प्रेमाने वागेल, सर्वांशी मी आनंदाने वागेल. हा आपल्या मनामध्ये आपण दृढ निश्चय केला पाहिजे, आणि हा जर आपण जीवनामध्ये दृढ निश्चय केला तर मग बघा, तुमचं जीवन किती महान, किती श्रेष्ठ बनू शकेल, किती उज्ज्वल बनू शकेल. आणि असं उज्ज्वल जीवन बनविण्यासाठीच तर हे ईश्वरीय विश्वविद्यालयामध्ये आपल्याला ज्ञान दिलं जातं. ते आपण जरूर ऐका आणि जीवनाला धन्य धन्य बनवा. ओम शांती.
तरी अज्ञान अमृत में बोल शिवाच दूर करी अज्ञान निर्मित या सुंदर जगात जगण्याचे कसब ज्याला गवसले तो खरा भाग्यवान. या जगात त्यापेक्षा आणखीन श्रेष्ठ प्राप्ती नसावी आणि ही प्राप्ती आपणाला व्हावी हेच आमचे ध्येय. अत्याधुनिक जगाच्या उंबठ्या व श्रेष्ठ संस्कृतीच्या भक्कम पायाची गरज आहे. विश्वास हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे. चमत्कार मंत्रतंत्र अशा मोजमापात ईश्वराला ना तोलता त्याची खरी ओळख असणे आवश्यक आहे. जगण्याची कला म्हणजे काय, स्वतःची खरी ओळख काय हे जाणून घेण्यासाठी संपर्क करा आमच्या स्थानीय ब्रह्माकुमारी विद्यालयाशी किंवा संपर्क करा या नंबरवर 9422859497. आमचा पत्ता आहे ब्रह्माकुमारी विद्यालय भानापेठ वार्ड कस्तुरबा रोड चंद्रपूर 442402 आणि आमचा ईमेल आहे bkmarathi@gmail.com bkchandrapur@bsnl.in आणि आमची वेबसाईट आहे www.brahmakumaris.com. जीवनमूल्य व्याख्यान आणि मेडिटेशन गीतांची DVD MP3 उपलब्ध आहे.